करिंथकरास पहिले पत्र अध्याय 12। बंधुजन हो, तुम्ही आत्मिक दानाविषयी अजाण असावे अशी माझी इच्छा नाही। तुम्ही विदेशी होता, तेव्हा जसजसे वळण तुम्हाला मिळाले तसतसे तुम्ही त्या मुक्या मूर्तीकडे भयकत गेला हे तुम्हास ठाऊक आहे। यास्तव मी तुम्हास कळवितो की देवाच्या आत्म्याच्या योगे बोलणारा कोणीही इसम येशू शापित आहे असे म्हणत नाही, आणि पवित्र आत्म्याच्या योगे बोलल्यापासून कोणालाही येशू हा प्रभू आहे असे म्हणता येत नाही। कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे। सेवा करण्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी प्रभू एकच, आणि कार्याचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी सर्वात सर्व कार्य करणारा देव एकच आहे। तरी आत्म्याचे प्रकटीकरण एकेकाला उपयोग होण्यासाठी मिळते। एकाला आत्म्याच्या द्वारे ज्ञानाची उक्ती मिळते, एकाला त्याच आत्म्यानुसार विद्येची उक्ती, एकाला त्याच आत्म्यात विश्वास, एकाला त्याच एका आत्म्यात निरोगी करण्याची कृपादाने, एकाला अद्भुत कार्य करावयाची शक्ती, एकाला संदेश शक्ती, एकाला आत्मे ओळखण्याची शक्ती, एकाला विशेष प्रकारच्या भाषा बोलण्याची शक्ती व एकाला भाषांचा अर्थ सांगण्याची शक्ती मिळते। तरी ही सर्व कार्ये तोच एक आत्मा करीतो, तो आपल्या इच्छेप्रमाणे एकेकाला ती वाटून देतो। जसे शरीर एक असून त्याला अवयव पुष्कळ असतात, आणि त्या शरीराचे अवयव पुष्कळ असून सर्व मिळून एक शरीर बनते, तसा ख्रिस्तही आहे। कारण आपण यहुदी असू किंवा हेलेनी असू, दास असू किंवा स्वतंत्र असू, आपणा सर्वांना एका आत्म्यात एक शरीर होण्यासाठी बाप्तिस्मा मिळाला आहे, आणि आपण सर्व एकाच आत्म्याने संचरित झालो आहोत। कारण शरीर म्हणजे एक अवयव असे नव्हे, तर बहुत अवयव असे आहे। जर पाय म्हणेल मी हात नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही। जर कान म्हणेल मी डोळा नाही म्हणून मी शरीराचा नाही, तर त्यावरून तो शरीराचा नाही असे होत नाही। सगळे शरीर डोळा असते तर ऐकणे कोठे असते? सगळे ऐकणे असते तर हुंगणे कोठे असते? तर देवाने आपल्या इच्छेप्रमाणे शरीराला वेगवेगळे सर्व अवयव लाविले आहेत। ते सर्व अवयव मिळून एक असते तर शरीर कोठे असते? तर मग अवयव पुष्कळ असून शरीर एक असे आहे। डोळ्याला हातास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही, तसेच मस्तकाला पायास म्हणता येत नाही की मला तुझी गरज नाही। इतकेच नव्हे तर शरीराचे जे अवयव विशेष आशक्त दिसतात ते आवश्यक आहेत। शरीराची जी अंगे कमी योग्यतेची अशी आपण मानितो, त्यास आपण पांघरून घालून विशेष मान देतो, आणि आपल्या कुरूप अंगास सुरूपता मिळते। आपल्या सुरूप अंगास जशी गरज नाही, जे उणे त्यास विशेष मान मिळावा अशा रीतीने देवाने शरीर जुळविले आहे। यासाठी की शरीरात फूट नसावी, तर अवयवांनी एकमेकांची सारखी काळजी घ्यावी। एक अवयव दुखित झाला तर त्याबरोबर सर्व अवयव दुखित होतात। एका अवयवाची वाहवा झाली तर त्याबरोबर सर्व अवयव आनंदित होतात। तुम्ही ख्रिस्ताचे शरीर असून प्रत्येक जण आपापल्या कार्याप्रमाणे त्याचे अवयव आहा। तसे देवाने मंडळीत कित्येकांना नेमिले आहे: प्रथम प्रेषित, दुसरे संदेशते, तिसरे शिक्षक, शिवाय अद्भुत कार्य करणारे, निरोगी करण्याची कृपादाने मिळालेले, समाचार घेणारे, व्यवस्था करणारे, भिन्न भिन्न भाषा बोलणारे असे नेमिले आहेत। सर्वच प्रेषित आहेत काय? सर्वच संदेशते आहेत काय? सर्वच शिक्षक आहेत काय? सर्वच अद्भुत कार्य करणारे आहेत काय? सर्वांस निरोगी करण्याची कृपादाने आहेत काय? सर्वच भिन्न भिन्न भाषा बोलतात काय? भाषांचा अर्थ सर्वच सांगतात काय? श्रेष्ठ कृपादानांची सबळ इच्छा बाळगा। शिवाय एक सर्वोत्कृष्ट मार्ग मी तुम्हास दाखवितो।